प्रकृतीजान गुणां, प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांना म्हणजे त्रिगुणांना आणि त्रिगुणांपासून होणाऱ्या सुख दुःखांना भोगतो. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंते प्रकृतीजान गुणां कारणं गुणसंगोस्य सदसद योनिजन्मसु. पुरुष सत्व रज तम या तीन गुणांचा आणि सुख दुःखांचा त्यामुळे निर्माण होणाऱ्या सुख दुःखांचा भोग घेतो याच कारण असं की गुणांच्या ठिकाणी पुरुष संग पावतो त्यामुळं तो प्रकृतीच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचा भोग भोगतो आणि त्यामुळं सदसत योनी जन्मसु तो सद अथवा असद योनीमध्ये वारंवार जन्म घेता होतो. सद योनी म्हणजे देव मनुष्य आदी योनी आणि असद योनी म्हणजे पशु पक्षी आदी अज्ञान योनी यांच्यामध्ये तो जन्म घेणारा होतो असा पुढचा श्लोक आहे. भगवद्गीतेतला हा प्रकृती पुरुष दर्शन, प्रकृती पुरुष विवेक हा जो भाग या 13व्या अध्यायात आलेला आहे हा एक प्रकारे समजून घेण्यासाठी अवघड असा समजला जातो. याचं कारण आपल्या चित्तामध्ये आपल्या बुद्धीमध्ये उपनिषद शास्त्र आणि उपनिषद शास्त्रांनी प्रवर्तित केलेला परमार्थ हा ठसलेला असतो. ज्याला वेदांत असं म्हटलेलं आहे शेवटचं शास्त्र, तर त्या शास्त्राला आपण सगळे अनुसरतो. जवळपास भारत मात्र या शास्त्राला अनुसरून चालतो आणि असं असल्यामुळं गीता देखील वेदांत शास्त्राला अनुसरून चालते. वेदांत शास्त्रामध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता नंतर आलेली अशी प्रमाणच मानली गेली. असं असल्यामुळं ज्याला आपण कन्सेप्च्युअल डिफरन्स म्हणू तसं असल्यामुळं हा प्रकृती आणि पुरुष विभाग जो आहे हा समजून घ्यायला आपल्याला कठीण वाटतो. याचं कारण या पद्धतीने आपण कधीही परमार्थ ऐकलेलाच नसतो हे आहे. एवढंच नव्हे तर संख्या शास्त्र सांख्य कपिलांनी केलेलं अथवा न्यायशास्त्र अथवा अणूंच सांगितलं गेलेलं असं कणादांनी न्यायसूत्र जी सांगितली ती ही एकमेकांच्या पुढे झालेली परमार्थातली उत्क्रांती आहे असं आता समजलं जात निश्चितपणे. त्यावेळेला या शास्त्रांचं भांडण होत. आपल्याला समजून घ्यायलाच जड जात की प्रकृती आणि पुरुष त्याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही अनादी असले तरी देखील ते परमात्म्यापासून झालेले नाहीत असं जे या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला जड जात. कपिलांचं जे सांख्यशास्त्र आहे ते सत्कार्यवादावर असं आधारित आहे आणि जगात नवीन असं कधीही काहीही उत्पन्न होऊ शकत नाही असं सत्कार्यवाद सांगतो. कार्यात जे गुण आहेत ते गुण कारणामध्ये असलेच पाहिजेत. कारण आणि कार्य म्हणजे मूल वस्तू आणि मूल वस्तूपासून झालेलं कार्य. जसं माती आणि मातीपासून, माती ही मूल वस्तू कारण आणि त्यापासून झालेली मातीची भांडी. जे कार्यामध्ये आहे ते कारणामध्ये असलंच पाहिजे तेव्हाच कार्यामध्ये येतं तो सत्कार्य सांगतो. कारणामध्ये सत्कार्यवादाप्रमाणे शुद्ध निर्मल असं सत्व आधीच आहे आणि त्याच्या विरोधात असणारं अत्यंत निकृष्ट असं तम हे आधीच भरून राहिलेलं आहे. आणि सत्कार्यवादाप्रमाणे सत्व आणि तम यांचा मध्यम जो रज आहे तो आपोआपच निर्माण होतो. त्यामुळे हे तीनही गुण मुळातच आहेत. सुरुवातीला या गुणांचा सर्व गुणांचा जोर सारखा होता सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला, असं असल्यामुळे प्रकृती साम्यावस्थेमध्ये होती. प्रकृतीच्या या आमच्या किंवा मूळ गुणधर्माला अनुसरून पण पुढे त्या प्रकृतीमध्ये काही कमी अधिक निर्माण झाला. जसं सत्वाचा जोर वाढला अथवा कमी झाला, तमाचा जोर वाढला अथवा कमी झाला अन्य गुणांपेक्षा, त्यामुळे त्याच्या झटापटीतून सर्व पदार्थ निर्माण झाले आणि त्यामुळे विश्वामध्ये नानात्व निर्माण झालेलं आहे. ही प्रकृती अष्टधा आहे, त्यामुळे पंच महाभूत आणि मन बुद्धी अहंकार हे प्रकृतीमध्ये येतात आणि हे कमी अधिक विकारवान असतात. मन बुद्धी आणि अहंकार शास्त्रांची विभागणी व्यासांनी जेव्हा वेदांत तत्वज्ञान मांडलं तेव्हापासून स्पष्टपणाने त्या काळामध्ये एका बाजूला कपिलांचं संख्याशास्त्र आणि दुसऱ्या बाजूनी सर्व प्रकारचं तत्वज्ञान वेदांतासहित अशीच विभागणी शास्त्रांची होऊन गेली. इतके कपिल महामुनी हे महत्वाचे ऋषी समजले गेले की एका बाजूला बाकीची सगळी शास्त्र व्यासांसकट आणि दुसऱ्या बाजूला कपिलांचं सांख्यशास्त्र. या सांख्यशास्त्रानुसार सर्व गुण हे मूळ प्रकृतीतून निर्माण होतात आणि प्रकृती जशी अनादि आहे तसं प्रकृतीच्या ठिकाणी जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्यापासून त्रिगुण निर्माण होतात. हे जे संख्याशास्त्र आहे ते संख्येची गणना करतात पण मुख्यतः त्यांना असं सांगायचं आहे की प्रकृती आणि पुरुष अशी विभागणी या विश्वाची झालेली आहे. मी हे अशा करता सांगतोय की आत्ताचा श्लोक महत्वाचा आहे आणि वेदांताची फारकत या शास्त्रापासून निश्चित कुठं होते ते आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. आपल्याला भगवद्गीतेमधला खूप आवडणारा असा भाग जसा येणार तसं हे असे श्लोक अपरिहार्य आहे, त्यामुळे ते मुळातून समजून घेतले तर अधिक चांगले. मूळ जी अव्यक्त प्रकृती आहे ती अव्यक्त प्रकृती अत्यंत एक जिन्सी आणि अचेतन अशी आहे असं कपिल महामुनी सांगतात. या अचेतन प्रकृतीचे अजून विभाग झाले किंवा मूळ अव्यक्त प्रकृतीपासूनच एक प्रकारची मूळ अचेतन एक जिन्सी प्रकृती आणि तिचं व्यक्त असं विकार रूप पंचमहाभूतांच्या अंगानी आणि मन बुद्धी आणि अहंकार असे निर्माण झाले. अशा रीतीने अचेतन अशी एक प्रकृती जी सत्व रज तम साम्यावस्थेत असलेली अशी आणि त्याच्याही आधी असणारी ज्याला विकृती असं शास्त्रीय शब्द आहे. विकृती म्हणजे कार्य. मूळ सूक्ष्म किंवा अव्यक्त प्रकृतीचीच विकृती म्हणजे कार्य या रूपाने ही मूळ प्रकृती काम करते. तिच्यामध्ये अहंकाराचा समावेश होतो. अहंतेमुळं ही मूळ प्रकृती समजली जाते. अशा प्रकारे एका अव्यक्त किंवा अचेतन अशा प्रकृतीचं जी विकृती म्हणजे कार्य या स्वरूपामध्ये मूळ प्रकृती निर्माण झाली आणि त्या मूळ प्रकृतीचं परत विकृती म्हणजे कार्य या स्वरूपामध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पाच पंचभूत निर्माण झाली असं हे शास्त्र मानत. या पंचभूतांच्या पुढेही मन बुद्धी आणि अहंकार यांनी आपलं आपलं काम केलं आणि हे सर्व अतिशय अनादि आहेत आणि अविनाशी आहेत असं हे शास्त्र सांगतं. त्रिगुणांच्या योगाने प्रकृतीचा नाना विध नाच चाललेला असतो पण हा नाच प्रकृतीचा आहे हे आणिक एका घटकामुळे कळतं. तो घटक म्हणजे पुरुष नावाचा जाणीवयुक्त असा पदार्थ. हे शास्त्र असं सांगतं की जितके पुरुष आहेत जितक्या प्रकृती आहेत तितके पुरुष आहेत. याचा अर्थ इथं बसलेले लोक जर 150 असतील तर 150 प्रकृतींच्या आत असणारे पुरुष हे स्वतंत्र आहेत. आपल्याला हे ऐकायची सवय नाही. वेदांत असं सांगतो की मूळ परमात्म्यापासून हे सर्व निर्माण झालं म्हणून जीव हा परमात्म्यापासून आपल्या स्वतःला भुलून अबोधानी आपल्या स्वतःला जीव समजायला लागला. वस्तुतः तो आत्मा असं आतापर्यंत आपण ऐकलेलं असल्यामुळे हे समजून घेणं गरजेचं. म्हणून एकजिन्सी अखंड अव्यक्त अचेतन अशी अव्यक्त प्रकृती आणि त्या प्रकृतीपासून पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार अशा प्रकारची एक प्रकृतीची गणना निर्माण झाली आणि ही एका अनेक पदार्थाभोवती काम करते तो म्हणजे पुरुष. हे शास्त्र असं सांगतं की हा पुरुष सचेतन आहे ज्ञाता आहे केवळ स्वरूपात आहे अकर्ता आहे आणि अत्यंत उदासीन असा आहे. असंख्य पुरुषांचा समुदाय या विश्वामध्ये असून या पुरुषांच्या भोवती पुरुषाच्या आश्रयाने प्रकृती काम करते किंवा प्रकृती राहते. अशा रीतीने प्रकृती आणि पुरुष यांचा इथं मेळ झाला आणि दोघेही एकमेकांच्या आश्रयाने राहतात. पुरुषाच्या आश्रयामुळं पुरुषाच्या केवळ अस्तित्वामुळं प्रकृती ही त्रिगुणांच्या योगाने नानाविध उद्योग करते आणि त्याच्यातून तिची अनेक प्रकारची कार्य चाललेली असतात. आणि पुरुष खरा उदासीन पण प्रकृतीच्या नाचाने तो भिंतो मोह पडतो त्याला आणि अभिमानाने सुख दुःख पाशामध्ये तो गुरफटतो. पुरुष सुख दुःख पाशात गुरफटतो याच कारण म्हणजे बुद्धीला झालेला भ्रम जगताविषयी आणि स्वरूपाविषयी. पुरुष हा उदासीन आणि सगळं कर्तृत्व प्रकृतीचं दोघांच्या संयोगाने सगळ्या सृष्टीचा पसारा निर्माण झाला. आणि प्रकृती आणि पुरुष हे अगदी सुरुवातीपासून जगताच्या आरंभापासून अनादि अशा स्वरूपामध्ये आहेत आणि ते तसेच राहणार आहेत. त्यांना अंत देखील नाही असं हे शास्त्र सांगतं. बुद्धी ही मोहानी भुलून या सर्व तंत्रामध्ये अडकते आणि हे शास्त्र असं सांगतं की बुद्धीमुळं मन बुद्धीमुळं आणि अहंतेमुळं पुरुषाला भ्रम प्राप्त होतो आणि तो मोहाच्या आणि अभिमानामध्ये अडकून प्रकृतीने जे केलेलं असतं त्याची सुख दुःख भोग भोगतो आणि असं असल्यामुळे तो परत परत त्या प्रकृती बरोबर राहून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडतो आणि पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू असा त्याचा होतो. मग याच्यातून सुटकाच नाही का तर कपिलांचं संख्याशास्त्र असं सांगतं की अशा प्रकारे परत परत जन्म मरणाच्या फेऱ्यात आणि सुख दुःखाच्या रहाट गाडग्यात अडकत असलेला असा हा प्रकृती पुरुषाचा खेळ। प्रकृतीमधल्या बुद्धी या घटकाला जर सात्विक ज्ञान प्राप्त झालं तर त्या ज्ञानाची परिणिती हळूहळू अधिक अधिक सत्वयुक्त अशा ज्ञानामध्ये व्हायला सुरुवात होते आणि बुद्धी ओळखते की प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून अत्यंत वेगळे असताना प्रकृती ही उगीचच पुरुषामुळे या सगळ्या संघात सापडलेली आहे। पुरुष हा असंग, पुरुष हा अभोक्ता, उदासीन, अकर्ता। आणि जेव्हा बुद्धीमध्ये अशा प्रकारचं ज्ञान होतं की पुरुष आणि प्रकृती या एकूण पसाऱ्यामध्ये आपण अडकून पडलेले आहोत, त्यावेळेला प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून वेगळे व्हायला पाहिजे असं प्रकृती समजते संख्याशास्त्राप्रमाणे, सांख्यशास्त्राप्रमाणे। पुरुष हा सर्व पाशातून मुळातच रिकामा आहे असं प्रकृतीच्या लक्षात येतं, म्हणजे बुद्धीच्या लक्षात येतं। पुरुष निर्गुण, अकर्ता, उदासीन असा असल्यामुळं सोडणं किंवा धरणं हे पुरुषाच्या पक्षी अशक्य आहे। असं असल्यामुळं जेव्हा लक्षात येतं की पुरुष आणि आपण एकमेकांपासून वेगळे आहोत तेव्हा प्रकृतीच पुरुषापासून स्वतःचा मोक्ष करून असं हे शास्त्र। मोक्ष हा पुरुषाला संभवतच नाही, पुरुष हा मुळातच मुक्त असला तरी देखील प्रकृती आणि पुरुष हे एकत्र आलेले असतात आणि या सर्व भानगडीतून प्रकृतीच आपली स्वतःची सुटका करून घेते आणि पुरुषापासून मोक्ष पावते आणि दोन्ही आपापल्या वाटेने मुक्त होतात। हे शास्त्र असं सांगतं की या पद्धतीने जर माझ्या ठिकाणी पुरुष आणि प्रकृती वेगळी झाली तर यांच्या ठिकाणी ती तशीच असते आणि कोणाच्या ठिकाणी तशीच असते। असं असल्यामुळं प्रत्येकाच्या आत असणारा पुरुष, प्रकृतीच्या आत असणारा पुरुष आणि त्याची प्रकृती यांची बुद्धीला जेव्हा सात्विक ज्ञान होईल तेव्हा क्रमाने बुद्धी म्हणजे प्रकृती मोकळी होऊन जाईल पुरुषापासून। हे आपण कधी ऐकलेलं नसल्यामुळे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। या सांख्यशास्त्रामध्ये काही विचारदोष व्यासांनी काढले। ते विचारदोष असे आहेत की पुरुष अनेक आहेत असं म्हटलेलं आहे, तर पुरुष जर अनेक आहेत हे कशावरून म्हटलेलं आहे, कारण सगळ्यांच्या सुख दुःखाचा भोग म्हणजे अनेक प्रकृतींच्या आत असणारा जो पुरुष आहे तो पुरुष वेगवेगळे सुख दुःखाचे भोग भोगतो। जशी मला असलेली सुख दुःख निराळी, यांना असलेली निराळी, त्यांना असलेली निराळी, त्यामुळं अनेक पुरुष आहेत असा जो कपिलांनी सिद्धांत मांडलेला आहे हा भास आहे किंवा भ्रम आहे। जसा एकच अग्नि दिव्याच्या रूपाने अनेक घाट्यामध्ये, मडक्यामध्ये किंवा मातीच्या दिव्यांमध्ये जर लावला तर तो तितक्या ठिकाणी विभागला गेल्यासारखा असा दिसतो, तरी देखील त्याची विभागणी मुळीच झालेली नसून अग्नि हा जसा एक आहे तसं वेदांत शास्त्राप्रमाणे अनेक प्रकृतींच्या अंतर्गत असणारा जो पुरुष आहे तो वेगवेगळी जरी सुख दुःख भोगताना दिसला तरी देखील तो एकच आहे। पण सांख्यशास्त्र असं म्हणतं की पुरुष नाना आहे, हा त्यांच्यामध्ये विचार दोष आहे असं वेदांतांनी सांगितलं। तसंच पुरुष हा असंग आहे असं तर सांख्यशास्त्र म्हणतात, पण सांख्यशास्त्र असंही म्हणतं की मोहानी पुरुष भुलतो, आणि बंध पावतो। बंधन अथवा मुक्ती ही पुरुषाला जर असंभव असेल तर तो कोणत्याही मोहानी बंधही पावण्याचं कारण नाही, त्यामुळे प्रकृती बुद्धीच्या रूपाने बंध निर्माण करते आणि ती पुरुषाबरोबर अनेक काळ घालवतो। पुरुषा असंगपण आहे, असंगपणाने सुख दुःख भोगतो हे सांख्यांचं म्हणणं। भोगतो असं जरी भासलं तरी देखील प्रकृतीच सुख दुःखाचा भोग भोगत असतो असं तरी एक म्हणायला पाहिजे। किंवा वेदांतांच्या प्रमाणे आत्माच खरा पण जीवदशेला आला असं तरी म्हणायला पाहिजे। वेदांती असं म्हणतात की आत्माच पण स्वरूपाला भुलला आणि जीवदशेला आला आणि मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा प्रकारचे भाव त्यांनी आपल्यावर आरोपित करून घेतले असं तरी म्हणायला पाहिजे। अशा प्रकारे या कपिलांच्या सांख्यशास्त्रामध्ये जे दोष आहेत ते दोष वेदांतांनी दाखवले आणि हे शास्त्र कालांतराने मागं पडलं। भगवंतांची महती अशी कि हे शास्त्र जरी माग पडलं तरी देखील या शास्त्रांचा जो मूळ प्रकृती आणि पुरुष विचार आहे तो विचार भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मुद्दाम घेतला। आणि व्यासांची ही महती अशी कि कपिल महामुनी आणि ते यांच्यापासून दोन ब्रांचेस जरी निर्माण झाल्या तरी भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितलं ते अत्यंत सुयोग्य भाषेमध्ये कपिलांना कुठेही बाजूला न सारता आजच्या शास्त्रज्ञांमध्ये अशक्य आहे। ते अनुल्लेखच करून टाकतील पण व्यासांनी देखील ते भगवंतांनी जसं सांगितलं तसं उत्तमात उत्तम असं कंपाईन देखील केलं। याच्यातला जो पहिला श्लोक आहे या प्रकरणातला तो प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादी उभावपी हे दोन्हीही उभयता अनादी आहेत असंही म्हणतात। विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवा। बघा आता मगाशी सांगितलं ते सगळं आता इथे यावं लागलं। विकारांमुळं आणि गुणांमुळं प्रकृतीचा संभव होतो आणि हा सत्कार्यवाद निर्माण होतो। पुढे ते असं म्हणतात की पुरुष प्रकृतीस्थोही भुंते प्रकृतीजान गुणान। प्रकृतीस्थ पुरुष हा प्रकृतीच्या गुणांचा म्हणजे त्रिगुणांचा सुख दुःख भोग घेतो। त्याच्या आधीचा एक श्लोक राहिला कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते। सर्व प्रकारचं कार्य आणि कारण याला निमित्त प्रकृती आहे असं सांगितलेलं आहे पुरुष नाही। पुरुष सुख दुःखानाम भोक्तृत्वे हेतु उच्यते आणि पुरुष हा सुख आणि दुःख यांच्या भोगांचा हेतू म्हणून काम करतो म्हणजे तो सुख दुःख केवळ भोगतो। आता गंमत अशी आहे की जर कपिल महामुनींच्या विचारामध्ये जो दोष काढलेला आहे तो दोष वेदांतांना जर आवश्यकच असेल त्यांच्या शास्त्राच्या प्रतिपादनासाठी तर वेगळं म्हणण्याचं कारणच नाही। व्यासांनी ते जसंच्या तसं उचललं, भगवंतांनी जसंच्या तसं उचललं। खरं हा दोष असा आहे की पुरुष हा सुख दुःखांचा भोग घेऊच शकत नाही पण हाच विचार दोष असल्यामुळे वेदांत शास्त्र निर्माण झालं। त्यामुळे त्यांनी पुरुष सुख दुःखानाम भोक्तृत्वे हेतु उच्यते सुख आणि दुःख यांचा जो भोग आहे त्या तो भोग घेणारा पुरुष आहे, पुरुष हा त्याचा हेतू आहे निमित्त कारण आहे असं समजावं। आणि याच्यावरच निरूपण मागच्या वेळेला आपण पाहिलं। प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी अघटित अशी ही जोडी निर्माण झाली प्रकृती पुरुषांची जे आंबुली जोडी आंबुला खाये। या प्रकृती पुरुष जोडीमध्ये असं आहे की आंबुली सगळं मिळवते आणि आंबुला बसून खातो। हा एक गुणविशेष आहे। प्रकृती आणि पुरुष स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असे शब्द आल्यामुळं याचा स्त्री आणि पुरुष यशाशी तसा संबंध काही नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र व्यवहारातलं उदाहरण देखील स्त्री आणि पुरुष यांनी दिलं। जे आंबुली जोडी आंबुला खाये। बऱ्याच वेळेला आंबुला घरात पेपर वाचत बसतो, टीव्ही पाहत बसतो आणि आंबुली सगळं करते, किराणा आणते, बाजारात करते, आणि अंबुला फक्त खातो जसा तसा पुरुष हा केवळ भोग सुख दुःखांचे भोगतो, बाकी सगळं प्रकृती करते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अंबुला अंबुलिये संगती ना सोये, खर म्हणजे अंबुला आणि अंबुली यांची संगती नाही आणि संबंध देखील नाही, तरी देखील अंबुली जगविये चौज ऐका. संबंध नसताना अंबुली म्हणजे प्रकृती आता स्त्री पुरुष भावाने पाहायचं नाही याच्यात. अंबुली जगविये चौज ऐका, काय गंमत आहे काय आश्चर्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंबुली म्हणजे प्रकृती सगळं जग निर्माण करते. एकदम मूळ अचेतन अव्यक्त अशा प्रकृतीमध्ये किंचित अहंता निर्माण झाली की मूळ प्रकृती निर्माण होते, त्याच्यापासून त्रिगुण पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार त्या पंचमहाभूतांची एकमेकांशी समन्वयात्मक कर्म, त्याच्यातून पर्जन्यादी गोष्टी निर्माण होतात, अन्न निर्मिती होते, भूतमात्र निर्माण होतात, असं सगळं जग निर्माण होत. पुरुष प्रकृती स्थोही भूते प्रकृती जान गुणा, प्रकृतीस्थ पुरुष आजचा श्लोक. भूते प्रकृती जान गुणान, प्रकृतीच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत त्या गुणांचा भोग भोगतो. खुबीनी कपिलांचे जे विचार दोष दाखवता येतील तर ते विचार दोष वेदांतांनी आधीच शास्त्र म्हणून मान्य केल्यामुळे ते जसंच्या तसंच आता त्यांनी घेतील. प्रकृतीस्थ पुरुष म्हणजे जीव किंवा क्षेत्रज्ञ किंवा पराप्रकृती, किंवा अक्षर पुरुष 15व्या अध्यायाप्रमाणे द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच, 7व्या अध्यायाप्रमाणे अपरा प्रकृती आणि पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती, कसाही अर्थ घेतला तरी, किंवा याच अध्यायात आधी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रज्ञ. हा जो पुरुष आहे हा पुरुष प्रकृतीस्थ असतो, प्रकृतीच्या आतच त्याचा निवास असतो आणि तो प्रकृतीचे जे गुण आहेत ते गुण म्हणजे त्रिगुण, त्रिगुणांचाही सत्वगुण रजोगुण अथवा तमोगुण याचा भोग तो भोगतो. त्यामुळे निर्माण होणारी जी सुख दुःख आहेत त्या सुख दुःखाचाही भोग तो भोगतो. कारणम गुणसंगोस्य, गुणांच्या ठिकाणी जो संघ आहे अबोधाने त्याचा झालेला त्यामुळं तो हे सर्व करतो. सदसत योनी जन्मसु, त्यामुळे त्याला सद असत अशा निरनिराळ्या योनी प्राप्त होतात. एवढं निरूपण केल्यामुळं प्रकृती पुरुष हा विचार नक्की काय आहे संख्यांचा हे सांगितल्यानंतर या श्लोकांवर देखील फार विवरण करायला लागत होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे अनुगुण तो पेंढा निकवडा नुसधा जीर्णू अतिवृद्धा पासोनी वृद्ध. अंबुला अंबुलिये संगती ना सोये की अंबुली जगविये चोज ऐका, एकमेकांची संगती नाही संबंध नाही सोय नाही तरी देखील अंबुली सगळं जग निर्माण करते हे नवल ऐका. जे ज्यामध्ये अनंगू तो पेंढा, अनंगू म्हणजे अंग नसलेला निराकार, पेंढा म्हणजे उगीच असलेला उदासी. जे अनंगू तो पेंढा निकवडा नुसधा, केवळ दरिद्री याच्यापाशी काहीही नाही, याच्याशी संघ करावं असं काही नाही. तुमची मुलगी जर लग्नाची असेल तर तुम्ही कसा अंबुला शोधता, तो मिळकत किती मिळवतो, दरिद्री आहे तर तुम्ही द्याल तो मिळकत, त्याचं घरदार, त्याची इस्टेट प्रॉपर्टी, त्याचे स्वतःचे काही गुण काही पाहाल की पाहणार नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे अनंगू तो पेंधा, उदासीन, निराकार, निकवडा, नुसधा आणि कवडी देखील ज्याच्यापाशी संसार करण्यासाठी, प्रकृती बरोबर राहण्यासाठी याच्यापाशी काही नाही, निकवडा, नुसधा, जीर्णू आणि फार सनातन, तरुण नाही, अतिवृद्धापासून वृद्ध, तुम्हाला माहीत असलेले जे वृद्ध आहेत त्याच्यापेक्षाही वृद्ध असा हा पुरुष, तया आडनाव पुरुष, काय सुंदर वर्णन केलं त्याचं, आडनाव, आडनाव हा देखील एक शब्द असा आहे की एक मुख्य नाव असतं जे जी तुमची आयडेंटिटी असते आणि एक तुमच्या कुळाची आयडेंटिटी असते ते आडनाव असते। एक वडिलांचं देखील, आपले वडील कोण आहेत त्याकरता देखील एक मध्ये वडिलांचं नाव असतं, पण आडनाव म्हणजे खरं म्हणजे ते अगदीच आडवळणाने तुमच्यापर्यंत आलेलं असतं, ते तुमचं नाव नसतं। तया आडनाव पुरुष असं ते म्हणतात। एरवी स्त्री ना नपुसकू किंबहुना एकू निश्चय नाही, पण हा पुरुष आहे हा नपुसक आहे का तर नाही, त्याच्या अस्तित्वामुळे प्रकृती सगळं जग निर्माण करते याला नपुसक कसा म्हणायचा, आणि स्त्रीही नाही, किंबहुना एकू निश्चय नाही, त्याच्या ठिकाणी तो म्हणजे कोणत्याच निश्चया फेरीत राहणारा असा असतो, काहीच नाही, तो अचक्षु, अश्रवण, आत्म्याचं वर्णन आता करायला ज्ञानेश्वर महाराजांना शब्द सापडले, तो अचक्षु, अश्रवण, अहस्तु, अचरण, रूपना वर्णू नाम आधी, तो पाहत नाही, ऐकत नाही, त्याला कोणतंही कर्म करण्यासाठी हात नाही, त्याला कुठेही प्रवास करण्यासाठी चरण नाही, त्याला रूप देखील नाही, त्याला व्यक्त दशा देखील नाही आणि त्याला वर्ण देखील नाही, कोणताही रंग त्याने धारण केलेला नाही, असा हा पुरुष। अर्जुना काहीची देख नाही, तो प्रकृतीचा भरता पाही, जो खरं म्हणजे काहीच नाही असं ज्याच्याबद्दल म्हणायचं तो प्रकृतीचा भरता, मालक, नवरा, पती, की भोगणे ऐस याही सुख दुःखाचे, पण अशा रीतीने त्याला स्वतःला डोळे नाहीत, हस्त नाहीत, पाद नाहीत, श्रवण नाही, तरी देखील सुख दुःखाचा भोग घ्यायला मात्र पुरे, प्रकृती सगळं करते आणि सुखी हा होतो, दुःखी हा होतो, तो तरी अकर्ता, उदासी, अभोक्ता, तो काहीही करत नाही, अत्यंत उदासीन असतो, कोणतेही कार्य करत नाही, कार्याचा प्रेरक नाही, कर्तृत्व त्याच्या ठिकाणी नाही, भोग भोगत नाही, नेहमीच अभोक्ता असतो, तरी या पतिव्रता भोगवितो, पण ही पतिव्रता प्रकृती अशी जबरदस्त त्याला मिळालेली असते की ती मात्र त्याला असा तो अभोगता, अकर्ता, उदास असला तरी ती त्याला भोग देते, भोगायला लावते, असं ज्ञानेश्वर म्हणतात। सुख दुःखांचे भोग ती त्याला भोगायला लावते। जिएते अळूमाळू रूपा गुणाचा ताळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखा आणि, किंचित रूपा गुणांची हालचाल, जिएते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू, किंचित रूप प्रकृतीला लाभलेलं आणि किंचित गुण त्या गुणाचं चलनवलन, आणि हा निसंग असला तरी तिच्यापासून मात्र भोग भोगायला प्रवृत्त होतो, ते भलतैसाही खेळू लेखा आणि, आणि ही प्रकृती त्याला पकडते देखील आणि त्याला भोगायला देखील लावते. चमत्कार वाटावा अशी गोष्ट घडते. मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, आणि या प्रकृतीला ही गुणमयी हेच तिचं नाव आहे. सत्व रज तम अशा गुणांनी युक्त, किंबहुना सावे व गुण तेची हे, किंवा ही मूर्तिमंत गुणच म्हणायची. हे प्रतिक्षणी नित्य नवी. बघा ना, प्रकृती प्रतिक्षणाला ताजी तवानी टवटवी अशी असते, नित्य नवी. कालचा सूर्योदय वेगळा, आजचा सूर्योदय वेगळा. कालची फुलांची टवटवी आजची निराळी. मागच्या वर्षीचे आंबे या वर्षीचे आंबे. नित्य नवीन नूतन रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी इयेचा माजू. आणि ही जड वस्तू कडून देखील कर्म करून घेते. खरं म्हणजे देह किती जड आहे. मी हात इथं असा ठेवला तर हा उचलला कसा जातो. खरं म्हणजे कुठल्याच नियमाने हात उचलला नाही जायला पाहिजे. हा आपला आपण हालचाल करतो माहीत आहे तो, पण हात उचलला जातो, हात ठेवला जातो. स्वामीजी म्हणायचे की हत्तीचा देह एरवी इकडून तिकडे जर न्यायचा झाला तर क्रेन मागवायला लागेल, पण हत्तीला काहीच अवघड नाही. नुसता पुरुषाचा संग असला तर प्रकृती आपली आपणच एवढी मोठी जड वस्तू घेऊन जाते. जडातेही माजवी इयेचा माजू, नामे इये प्रसिद्धे, स्नेहो या स्निग्धे. हिच्यामुळं नामांना प्रसिद्धी आली. स्नेहो या स्निग्धे, ना जर नावाचा उच्चार करायचा झाला तर इथं कोणा कोणाची तरी नावं असणार. पण डोळ्यावरून नावं, हातावरून नावं, कानावरून नावं, चेहऱ्यावरून नावं, काय ही प्रकृती. पण प्रकृतीची नावं अशी की मोठी भुरळ पडावी अशी नामामुळेच ही प्रसिद्ध होऊन जाते. स्नेहो या स्निग्धे, प्रेम हिच्यामुळं अधिक स्निग्ध स्निग्ध असं होत जात. कसं असतं आईचं मुलावर असणार प्रेम, पत्नीचं पतीवर असणार प्रेम, पतीचं पत्नीवर असणार प्रेम कसं असतं. स्नेहो या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचे, आणि हिच्यामुळे इंद्रिय प्रबुद्ध होतात. इंद्रियांना रूप समजत, काय भोगायचं काय भोगायचं नाही असे भाव निर्माण होतात. काही मन हे नपुसक कि ते भोगवी तिन्ही लोक, या प्रकृतीमधलंच मन हे खरं म्हणजे नपुसक ते मन असं आपण म्हणतो ना. पण जीवाला मात्र हे सगळ्या प्रकारचं भोग देत. पुरुषाला या मनामुळेच भोग मिळतात. ऐसे ऐसे अलौकिक करणे येते, असे ह्या प्रकृतीचं करणं फार अलौकिक. हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचे रूप, विकार उमप इया केले. या प्रकृतीने विकार अतिशय अगणित असे निर्माण केले, अगणित विकार निर्माण केले. नुसतं गाणं ऐकायचं तरी तीन तीन दिवस गाण्याचे कार्यक्रम चालतात. श्रवण हे एकच इंद्रिय आहे, पण गाणारी व्यक्ती बदलली की ऐकणाऱ्याला परत इच्छा. असं एका पाठोपाठ एक तीन तीन रात्री जरी गाणी ऐकली तरी देखील कमीच पडेल. एकच इंद्रिय जीभ खाण्याचं हॉटेल किती, प्रत्येक ठिकाणचे पदार्थ कसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांच्या वेळेला हे एवढं नव्हतं तरी ते वर्णन करतात. पेंटरायला हॉटेल होती की नाही, होती का? हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचे रूप, भ्रमाचं महाद्वीप बेट असावं असं कोण कसा कुठं कसा कशा करता भूलतो काही कळत नाही. स्वामीजी सांगायचे की त्यांच्या शेजारी एक मुलगी राहायची, ती मुंबईला नोकरीला म्हणून गेली, तर एक इतका अपटुडेट आणि दिसायला चांगला असा मुलगा ठराविक वेळेला बस स्टॉपवर यायचा, त्याच्या बसने निघून जायचा, हिच्या बसने निघून जायची. कधी कधी एक विशिष्ट नंबर होता, दोघही एकाच बसने पुढे जायचे. ती स्वामीजींना सांगायला लागली की बाळासाहेब मला, मग नंतर नंतर असं झालं की तो तिथं बस स्टॉपवर आला नाही तर वाटायचं याला बरं नाही का, याला काही होत असेल का, आज हा रजेवर आहे का. मग हळूहळू ओळख झाली. ओळख झाली एकदा ती अशी कुठं चाललेली बस मधून जाताना तो तिला म्हणाला की शालात जात आहो काय. अरे बापरे बाले आहा नको. हे भ्रमाचे महाद्वीप, नुसत्या रूपामुळे आणि रोज दिसण्यामुळं पण आपल्याला कल्पना नसते आपण देखील असेच एकत्र आलेले असतो. काही नसतं. केवळ सहवासामुळे भ्रम निर्माण होतो, केवळ बोलण्यामुळे भ्रम निर्माण होतो, केवळ पाहिल्यामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमित होतात इंद्रिय. हे कामाची मांडवी, कामरूपी वेलाचा मंडप, हे मोहवनींची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे ना. सातव्या अध्यायात इथपर्यंत आला. दैवी ही एषा गुणमयी, मम माया दुरत्यया. ज्ञानेश्वर महाराजांनी दैवी माया हा शब्द वापरला आणि प्रकृती आणि पुरुष विचार जो आहे तर त्या विचारामध्ये आणि वेदांतामध्ये फरक असा आहे की प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही परमात्म्यापासून निर्माण झाले असं वेदांत सांगतो. मगाशी सांगायचं राहिलेलं सांगतो. लोकमान्य म्हणतात की कपिलांच्या प्रकृती पुरुष या विचारावर परमात्मा विचाराचं टोपण वेदांतांनी घातले. हे दोन्ही परमात्म्यापासून निर्माण झाले असं सांगितलं की जे म्हणतात की प्रकृतीही अनादी आहे, पुरुषही अनादी आहे, दोघांचा एकमेकांशी संबंध नाही. वेदांत शास्त्र असं म्हणतं की परमात्म्यापासून प्रकृती निर्माण झाली आणि पुरुष किंवा जीव प्रकृतीही निर्माण झाली. हे वाङ्मयाची वाढी, या प्रकृतीपासूनच सगळं वाङ्मय शब्दसृष्टी निर्माण झाली. की या शब्दसृष्टीमुळं कोणी कोणी केवळ शब्दामुळं हवा तो त्याग करायला तयार होतो, कोणी कोणी शब्दामुळं आपलं सगळं जीवन बर्बाद करायला देखील तयार होतो. त्याग हा चांगल्या अर्थाने आणि बर्बादी देखील वाईट अर्थाने म्हणतात. व्यसनाच्या मागे लागतात, कोणाच्याही संगतीत येतात. केवळ भाषणांमुळे मोठमोठे क्रांतिकारक निर्माण होऊ शकतात, केवळ भाषणांमुळे मोठमोठे साधक निर्माण होऊ शकतात, केवळ भाषणांमुळे केवळ ऐकण्यामुळे तुमचं जीवन बिघडू शकतं. हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, निराकाराला साकारपणाची जोडी म्हणजे ही प्रकृती आहे. प्रपंचाची धाडी अभंग हे, निराकारावर प्रपंचाची धाड टाकणारी आणि कशाही परिस्थितीमध्ये अभंग राहणारी अशी ही प्रकृती. कळा येथून झाली, 64 कळा झाली, या सगळ्या प्रकृतीतून निर्माण झाली. विद्या येच्या केलीया, 14 विद्या 64 कला ही सगळी प्रकृतीची कमाई आहे. इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे प्रकृतीच्या इच्छेतून ज्ञानामधून आणि क्रियेमधून सर्व कला आणि विद्या निर्माण झाल्या. हे नादांची ताकद आहे. ध्वनीची सुराची पांसाळ हे चमत्काराचे वेळावळ किंबहुना सकळ खेळू येता जे उत्पत्ती प्रलयो होत ते येते सायं प्रात. उत्पत्ती आणि प्रलय हे यांचे जसे सकाळ संध्याकाळ असावे तसे हे असो अद्भुत मोहन हे फार मोह टाकणारी मोहन घालणारी हे अद्वयाचे दुसरे अशी ही प्रकृती अद्वयाची जोडीदार आहे. अद्वयाचं हे दुसरं म्हणजे त्याच्या संगतीला असणार प्रकृती हे निस्संगाचे सोयरे निस्संग अशा पुरुषाची सोयरी हे निराळेसी घरे नांदत असे. आणि खरं म्हणजे निस्संगाचं सोयर असणारी अशी संबंधित असणारी ही प्रकृती तिचं वास्तव्य निराळेसी घरे नांदत असे. निराळेसी म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये एक निराळ म्हणजे शून्य तत्व आहे. या शून्य तत्वाच्या ठिकाणी ही प्रकृती देखील लीन होते महदाच्या ठिकाणी आणि अहंताजन्य हे हिचं शेवटचं राहण्याचं ठिकाण. मूळ प्रकृती हीच कोणी निराळ वास्तव्य ज्याला मूळ माया असं म्हणतात. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तया आवरी अनावराते अशा प्रकारे हिचा महिमा असल्यामुळं अनावर अशा परब्रह्माला देखील ही आवर घालते त्याला जन्म मरण याच्या फेऱ्यामध्ये अडकवते. तयाच्या तवठाई निपटुनी काहीची नाही की तया आघवेही आपणची होये. ब्रह्माच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी किंवा पुरुषाच्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर निपटून जरी पाहिला तरी वेगळा कोणीही तिथं नाही वेगळा पदार्थ नाही की तया आघवेयाही आपणची होये. पण या ब्रह्माच्या ठिकाणी देखील ती प्रविष्ट होते आणि त्यालाही भुलवते. तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया. ते ब्रह्म स्वयंभ त्याला जन्म नाही अशी त्याची स्थिती पण त्या ब्रह्मभावाच्या ठिकाणीच ही निर्माण होते. तया अमूर्ताची मूर्ती अमूर्त असं ब्रह्मभाव आत असताना मूर्ती रूपानी प्रकृती मात्र वर दिसते. आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्थाची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय. कुलरहित पण तो सांगायला लागतो की मी या जातीचा या गोत्राचा. तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धीही होय. अनिर्वचनीय ज्याच्या संबंधी चर्चाही करता येणार नाही अशाच चिन्ह ही बनून राहते. जस स्वरूपानंदांचा जो रंग आहे तो रंग असा कनक चापे कळी अशा प्रकारचा रंग त्यांना प्राप्त झालेला होता. सोनं आणि चाफा अशा प्रकारचा एक सुवर्ण रंग त्यांना प्राप्त झालेला होता. तसा स्वरूपानंद मूळ ब्रह्म हे मुक्त असताना तया अचर्चाचे चिन्ह गोंदवलेकर महाराजांचं पोट मोठं तसं प्रकृतीच अशा या पुरुषाला म्हणजे पूर्ण ब्रह्म असताना त्याचं चिन्ह देखील हीच होऊन राहते. तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धीही होय. वस्तुत मन नाही बुद्धीही नाही त्याला मन बुद्धी सगळंही पुरवते. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके। तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया। तया निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु। आपल्या आपल्या ठिकाणी वस्तुत जो पुरुष आहे, परमात्मा आहे, त्याचे चरण, त्याचे हस्त, त्याचे पाय, त्याचे नेत्र ही प्रकृती होऊन राहते। म्हणून या प्रकृतीमधून हा पुरुष बाहेर जगताकडे पाहतो आणि सुख दुःखाचे भोग भोगतो। तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे। ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती, तया अविकाराचे विकृती माझी कीचे। तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिला जायचा। त्या प्रकृती दशेमध्ये जे पुरुषत्व आहे तो चंद्रमा अवसेच्या वेळेला जसा असतो तसा। चंद्रमा नाही का तर तो गेला असं नाही, पण दिसतही नाही, अशी जशी त्याची परिस्थिती होते अवसेच्या दिवशी, अवसेच्या रात्री, तशी या पुरुषाची स्थिती या प्रकृतीमध्ये सापडल्यामुळं अशी होऊन जाते की तो आहे की नाही तो एवढा अकर्ता अभोक्ता आहे असा कोणाला पत्ताच लागत नाही। विदळ बहुचोखा मीनलिया वाला एका, कसू होय पाचका जिया परी। हिणकस किंवा खूप चोख मीनलिया वाला एका, कसू होय पाचका जिया परी। चोख किंवा पाच नंबरी अशा प्रकारचं सोनं जसं असावं तर तशा प्रकारे या प्रकृतीमुळे पुरुषालाही असा कस प्राप्त होतो। जसं रामकृष्ण परमहंस अवतारच, जो राम जो कृष्ण तो हा रामकृष्ण असं म्हणत होतो। सोळा आणे शंभर नंबरी सोनं, आणि आपल्या ठिकाणी कुठंतरी कमी प्रतीचं पाच नंबरी सोनं असावं असं वाटावं असं या प्रकृतीच्या गुणांमुळे आपण होऊन गेलो। का साधू ते गोंधळी, साधूला देखील ही गोंधळात टाकते। संचरोनी सुये मेळी, अपवित्र अशा ठिकाणी घेऊनही जाऊ शकते। नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू किजे। खरं म्हणजे उत्तम सुदिन, पण इतका आभाळ येत की सूर्य नाही काही नाही, काय वातावरण झाले, दुर्दिन झालेलं आहे असं वाटावं। देवी पय पशुच्या पोटी, का वन्ही जैसा काष्ठी, गुंडूनी घेतला पटी रत्न दीपू। ज्याप्रमाणे गाईच्या पोटामध्ये दूध असावं पण न मिळावं। वन्ही जैसा काष्ठी, गुप्तपणाने जसा लाकडामध्येच वन्ही असावा। गुंडूनी घेतला पटी रत्न दीपू, रत्नाचं तेज पण पटामध्ये वस्त्रामध्ये गुंडाळल्यामुळे जसं समजू नये तशी पुरुषाची स्थिती या प्रकृतीमुळे होते। राजा पराधीनू जाहला, पराधीन झालेला राजा की सिंहू रोगे रुंधला। सिंह रोगाने व्यापला गेला की जसा म्लान होऊन पडून राहतो तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके। या प्रकृतीच्या नादाला लागून स्वतेजाला तो मुकतो। जागता नरू सहसा निद्रा पाडून जायचा, स्वप्नींची या सोसा वश्यू की जे। चांगला जागा असलेला सोसानी निद्रेच्या अधीन झाला आणि मग स्वप्नातलं सुख दुःख आहे त्या सुख दुःखाला वश होऊन गेला, रडत उठला की काय घाण स्वप्न पडलं, इतकं इतकं वाईट स्वप्न कधी पडलं नव्हतं। स्वप्नातही दुःख करतो, जागा झाल्यावरही थोड्या वेळ दुःख करतो। तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे, उदास अंतरी गुणे आतुडे जेवी। तैसे अजा नित्या होये, अंगी जन्म मृत्यूचे घाये, वाजती जैला हे गुण संगाते। परिते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता, जेवी वन्हीसीची घाता बोलती तया। का आंदोळलिया उदक प्रतिभा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी। जेव्हा आंदोळतं पाणी तेव्हा चंद्राची प्रतिमा अनेकधा होते एकच असताना। दर्पणाची या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा, आरशामध्ये जसं आपलं एकच मुख पण अजून एक आहे असं भासावं, का कुंकुमे स्फटिका लोहित्व ये तांबडेपणा, स्फटिक जर कुंकुवार ठेवला तर स्फटिकाला तांबडेपणा जसा आल्यासारखा वाटतो, तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही। म्हणून हा गुण संगमामुळं वस्तुत अजन्मा असणारा जन्मला असं वाटतं, एरवी याला जन्म नाही। अधमोत्तमा योनी यासी ऐसी या मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्य जादी जाती। म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा येथ गुणसंगूची अशेखा लागी मूळ। गुणसंगामुळेच हे सर्व होत। मूळ कपिलांनी काय सांगितलं की पुरुष हे सर्व भोग भोगतो। ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात की गुणांमुळेच हा पुरुष कसा अलिप्त असतो, हा कधीच गुणांमध्ये सापडत नाही। इथं हा प्रकृती पुरुष विचार संपला आणि पुरुषाचं म्हणजे परमात्म्याचं वर्णन आता करायला लागले। उपद्रष्टा अनुमंता च भरता भोक्ता महेश्वरा महेश्वरा परमात्मा इति च अपि युक्ता देहेस्मिन पुरुष परा। प्रकृती आणि पुरुष याच्यात अलीकडचा असा जो पुरुष म्हणजे परमात्मा त्याचं वर्णन आता करायला लागले। उपद्रष्टा असतो, अनुमंता असतो, अनुमोदन देणारा, भरण पोषण करणारा, भोगणारा, ईश्वराचाही ईश्वर असा परमात्मा जाणणं हे कर्तव्य आहे आणि त्या परमात्म्याचं वर्णन इथून पुढे भगवंत करतात। पुढच्या हरिओम विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धम्। ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।